आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा भागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं वाराणसींत जावपी 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल सर्तीचें उक्तावण करतले. 3 नव्या गुन्यांवकारी कायद्यांक लागून 2019 मेरेन सत्र न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय मेरेन वेळार न्याय मेळटलो अशें घर मंत्री अमित शाह हांणी सांगला. परराष्ट्र मंत्रालयान हालींच्या घडामोडींच्या फाटभुंयेर भारतीय नागरिकांक व्हॅनेझुएलाचो सगळो अनावश्यक प्रवास टाळपाचो सल्लो जारी केला. शेतकारांचे जिवीत सोपेन सुरक्षीत करप हो सरकाराच्या धोरणांचो मुखेल हेत आसा अशें केंद्रीय रसायन आनी सारे मंत्री JP नड्डा हांणी सांगला. न्यूझीलंड आडच्या 3 एका दिसांच्या खेळा माळे खातीर भारतीय पंगड जाहीर झाला. शुभमन गिल 15 वांगड्यांच्या पंगडाचे फुडारपण करतलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल सर्तीचे उक्तावण करतले. ही सर्त 4-11 जानेर मेरेन वाराणसींतल्या डॉ संपूर्णानंद खेळां स्टेडियमांत जातली. उक्तावण सुवाळ्याक उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हाजीर आसतले. ह्या सर्तीन 1000 मायज खेळगडे वांटो घेतले. भगवान बुद्धांचे ज्ञान आनी ताणी दाखयल्लो मार्ग पुराय मानवजाती खातीर आसा आनी तांचे पवित्र अवशेष फक्त पुरातन वस्तू नसून देशाच्या सन्मान्य दायजाचो एक भाग आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. हे आपल्या संस्कृतीचो अविभाज्य घटक आसा अशें तांणी म्हळें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीन रायपिटोरा सांस्कृतीक संकुलान भगवान बुद्धा संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांचे भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उक्तावण केले. ह्या प्रदर्शनाचे नाव द लाईट अँड द लोटस रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन असे असा. तसेच त्यांनी प्रदर्शनाच्या कॅटलॉगचे अनावरण केले.
भगवान बुद्ध की हमारी ये साझा विरासत इस बात का भी प्रमाण है की भारत सिर्फ पॉलिटिक्स डिप्लोमेसी और इकॉनॉमी से ही नहीं जुड़ता बल्कि हमारा जुड़ाव कहीं गहरा है. हम मन और संवेदनाओं से जुड़े हैं. हम आस्था और अध्यात्म से भी कनेक्टेड है. साथियों भारत केवल भगवान बुद्ध के पावन अवशेषों का संरक्षक नहीं है बल्कि उनकी परंपरा का जीवंत वाहक भी है.
3 नव्या गुन्यांवकारी कायद्यांक लागून 2019 मेरेन सत्र न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय मेरेन वेळार न्याय मेळटलो अशें घर मंत्री अमित शाह हांणी सांगले. अंडमान आनी निकोबार जुव्यांचेर श्री विजय पुरमान घर मंत्रालयाचे संसदीय सल्लागार समितीचे बसकेची येजमानकी तांणी चलयली त्या वेळार ते उलयताले. शाह हांणी अधोरेखित केले की हे नवे फौजदारी कायदे तपास प्रक्रियेक गती दिता आनी दोश सिद्धीचे प्रमाण वाढत आसा. घर मंत्रालयान 2019 सावन संसदीय सल्लागार समितीच्यो 12 बसका घेतल्यो आनी तांचे सकारात्मक परिणाम दिसून आयल्यात अशें तांणी मुखार म्हळें. 2021 वर्सा देशान मोबायल फॉरेन्सीक लॅबोरेटरी नाशिल्ली पूण आतां तांची संख्या 1000 जाल्या अशें शाह हांणी नमूद केले. 2029 मेरेन देशांतल्या दरेका राज्यान फॉरेन्सीक विद्यापीठ वा केंद्रीय फॉरेन्सीक प्रयोगशाळा आसतली अशें घर मंत्री शाह हांणी सांगले. परराष्ट्र मंत्रालयान हालींच्या घडामोडींच्या फाटभुंयेर भारतीय नागरिकांक व्हॅनेझुएलाचो सगळो अनावश्यक प्रवास टाळपाचो सल्लो जारी केला. खंयच्याय कारणाक लागून व्हॅनेझुएलान आशिल्ल्या सगळ्या भारतीयांनी सामकी जतनाय घेवची, तांची हालचाल मर्यादित दवरची आनी कराकासांतल्या भारतीय दूतावासाच्या संपर्कान रावपाचो सल्लो दिला. बंदी घाल्ल्या CPI माओवादी संघटनेच्या पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीच्या बटालियन कमांडर सयत 19 माओवाद्यांनी हैदराबादांत तेलंगणा पुलीस महासंचालक शिवधर रेड्डी हांच्या समोर आत्मसमर्पण केले. बटालियन कमांडर बडसी सुक्का उर्फ देवा आनी तेलंगणा समितीचे सदस्य कंकनाला राजी रेड्डी सयत आनीकूय 18 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. शेतकारांचे जिवीत सोपेन सुरक्षीत करप हो सरकाराच्या धोरणाचो मुखेल हेत आसा अशें केंद्रीय रसायन आनी सारे मंत्री JP नड्डा हांणी सांगले. नवी दिल्लींत आयोजित केल्ल्या चिंतन शिबिरांत उलयतना तांणी गरजेची आयात करपा बरोबरच अंदू देशांत विक्रमी साऱ्याचें उत्पादन मेळोवपा खातीर सरकारान चालीक लायिल्ल्या शेतकार अनुकूल उपायांचेर भर दिलो. साऱ्याचो समतोल वापर आनी बिगर शेती कामा खातीर सारें वळप वा गैरवापर अशा समस्यांचेर उपाय सोदपाचो सरकार यत्न करतले अशें तांणी मुखार सांगले. हे चिंतन शिबीर 2047 मेरेन भारताक विकसीत राष्ट्र करपाक उपेगी पडपी कल्पनाची निर्मिती करपाक मदत करतले अशें ह्या वेळार उलयतना राज्यमंत्री अनुप्रिया पटेल हांणी म्हळें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
जीएसटी सुधारों के अंतर्गत सरकार ने कृषि क्षेत्र में कर की कटौती से किसानों को बड़ी राहत प्रदान की है। ट्रैक्टरों पर कर की दर 12% से घटाकर 5% कर दी गई है। टायर ट्यूब, हाइड्रोलिक पंप जैसे ट्रैक्टर के कलपुर्जों पर भी जीएसटी दर को 18% से घटाकर 5% कर दिया गया है। इसके अलावा कुछ अन्य जरूरी सामान जैसे विशेष जैव कीटनाशक, सूक्ष्म पोषक तत्व, ड्रिप सिंचाई प्रणाली, स्प्रिंकलर और खेती कटाई तथा मड़ाई की मशीनों पर भी जीएसटी 12% से घटाकर 5% कर दिया गया है कि इस फैसले से किसानों की तरक्की में मदद मिलेगी।
आकाशवाणी गोयच्या सावयवेरे वागुर्मे ग्राम पंचायतीचे सरपंच शोभा पेरणी हांचेकडे VBG रामजी कायद्याच्या फायद्याविषयी खासा उलोप केले। मनरेगा जाग्यार चालीक लायल्लो हो नवो कायदो गावाच्या विकासाक गती दिवपाक मजत करतलो अशे तांणी सांगले।
आता पळय जेंट्स आणि लेडीज सारखं सांगले, जेंट्स ऐका ना, म्हणजे आम्ही ते किती करता काम करून घेता सांगून
तसे 125 दीस मिळतील तांना,
100 125 केला आणि नाव ते चेंज केला।
पेमेंट कसं करता तुम्ही, डिजिटल पेमेंट करता?
आधार कार्ड सगळं घेऊन त्यांनी कार्ड केला आणि ती मागीर आम्ही बँकेन तसं पगार त्यांचं करता।
आणि कसले काम करून घेता त्यांच्या कडल्यान?
याची बी जोडो बांधपाच्यो अशी काम करून घेतात। आम्ही चोरशी आम्ही हंगा बी केला, जांबळीचे बी काम केला।
पण आता हो नवो कायदो तुमका बरो जातलो न्ही? तुमका
खूप बरो।
वेचणूक आयोगान सगळ्या नागरिकांक ECI नेट एप डाउनलोड करपाचे आणि ते आणखी सुधारपा खातीर या एपांतल्या सबमिट अ सजेशन टॅबचा वापर करून आपल्यो सुचोवण्यो दिवपाक सांगला। नागरिक या महिन्याचे 10 तारीख मेरेन आपल्यो सुचोवण्यो सादर करूंक शकतात। ECI नेट एप हे नागरिकां खातीर एक एकीकृत एप आसा, जातून या आदीचे वॉटर हेल्पलाईन एप, सी विजील, सक्षम, पोलिंग ट्रेंड्स आणि नो युअर कॅन्डिडेट एप्स या सारखे सुमार 40 स्वतंत्र वेचणूक विशींचे एप्स एकाच इंटरफेसान एकीकृत केल्यात। भारतान तंत्रगिन्यानाच्या मळार बरीच प्रगती केल्या असे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले। देशांतल्या तांत्रिक उदरगतीन 4G आणि 5G नेटवर्क, सेमीकंडक्टर चिप आणि दूरसंचार उपकरणांतली व्हडली उदरगत हांचो आसपाव आसा असे वैष्णव हांणी म्हळे। अटल बिहारी वाजपेयी आणि श्रीकांत शंकर जोशी यांच्या उगडासान काल नवी दिल्लीत आयोजित केल्या पंच परिवर्तन कार्यावळीत ते उलयताले। प्रयागराजान संगमाचेर काल पौष पुणवेच्या पावन स्नानान 43 दिसांचो माग मेळा सुरू झालो। भाविकांनी काल सकाळी सावन पवित्र स्नान करपाक सुरवात केली। माघ मेळा प्राधिकरणाच्या माहिती प्रमाण काल सांज वेळा 4 मेरेन 21,50,000 भक्तांनी संगमान पवित्र स्नान केले। भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसां खातीर दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिसात दाट ते सामके दाट धुके पडपाचो ऑरेंज अलर्ट जारी केला। भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCI काल 11 जानेवारी सावन सुरू जावपा आशिल्ल्या न्यूझीलंड आडच्या 3 एकदिवसांच्या खेळा माळे खातीर भारतीय पंगडाची घोषणा केली। या माळे खातीर शुभमन गिलाची कर्णधार आणि श्रेयस अय्यराची उपकर्णधार नेमणूक केल्या। फाटल्या वर्षा ऑस्ट्रेलिया भोवणेवेळार दुखापत झाल्या उपरांत श्रेयस अय्यर पंगडान परतून आयला। येता त्या T20 माळे खातीर आणि T20 विश्वचषका खातीर ईशान किशनाची जरी निवड झाल्या तरी ऋषभ पंतान आपली सुवात तिगोवन दवरल्या। विराट कोहली आणि रोहित शर्मा हांचो या पंगडान आसपाव आसा। कोलकाता नाईट रायडर्स मे KKR पंगडान BCCIच्या सुचवणे प्रमाण बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिजुर रहमानाक IPL पंगडातल्यान भायर काढलो। हाच्या आधी या निर्णयाची पुष्टी करताना फ्रँचायझी निवेदनात सांगितले की IPL नियमाप्रमाण KKRक पर्यायी खेळगड्यांक घेवपाची परवानगी मंडळान दिल्या। BCCIचे सचिव देवजीत सैकियान या निर्णयाची पुष्टी केल्या। डिसेंबरात झाल्या मिनी लिलावा वेळार रहमानाक KKRान 9.20 कोटी रुपया घेतिल्लो आणि IPLच्या इतिहासात बांगलादेशी खेळगड्या खातीर आता मेरेनची सगळ्यात चढ रक्कम आशिल्ली। निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं वाराणसीत जावपी 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल सर्तीचे उक्तावण करतले। 3 नव्या गुन्हेगारी कायद्यांक लागून 2029 मेरेन 17 न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय मेरेन वेळार न्याय मेळटलो असे गृहमंत्री अमित शहा हांणी सांगले। न्यूझीलंड आडच्या 3 एकदिवसांच्या खेळा माळे खातीर भारतीय पंगड जाहीर झाला। शुभमन गिल 15 वांगड्यांच्या पंगडाचे फुडारपण करतलो। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30।